महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज या पंचशील बुद्धविहारामध्ये आपण सर्व जमलेले उपासक उपासिका, पंचशील संघाचे सर्व कार्यकारी मंडळ आणि सर्व सदस्यगण, आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीच्या दिवशी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपण त्या दीक्षेला जवळजवळ 5 लाख अनुयायांनी घेतलेली ही दीक्षा जी होती या दीक्षेला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन असं संबोधतो. सर्वप्रथम आपल्याला हे जाणणे आवश्यक आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिन असा आपण साजरा करत असताना की भगवान गौतम बुद्धांनी आपल्या प्रथम पंचवर्गीय भिक्षूंना जी पहिली धम्मदेशना दिली त्यालाही धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात आणि बाबासाहेबांनी आपल्या 5 लाख अनुयायांना ही नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा दिली त्यालाही धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. परंतु बाबासाहेबांनी 2 दिवसानंतर चंद्रपूर या ठिकाणी पुन्हा धम्मदीक्षेचा समारंभ केला. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 3 लाख लोकांना दीक्षा दिली. ज्यावेळेस बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं, दादर चैत्यभूमी या ठिकाणी 20 लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. म्हणजे धम्मदीक्षा घेण्यामध्ये आत्तापर्यंत इतकं मोठं प्रवर्तन करणारा महापुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकमेव गणना या आधुनिक भारतामध्ये होती. तत्पूर्वी सम्राट अशोकांनी केलेलं जे बौद्ध धम्माचं धर्मांतर आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होता त्या दिवसालाच आपण अशोका विजयादशमी म्हणतो आणि त्या दिवसाचं महत्त्व हे आहे की याच दिवशी सम्राट अशोकांनी आपले गुरु जे होते मोगलीपुत्र तिस्स यांना असं विचारलं, मी बौद्ध भिक्खूंसाठी बौद्ध धर्मासाठी बुद्ध विहार बांधली, लेण्या अनेक लोकांकडून करून घेतल्या, भिक्षूंची राहण्याची औषधाची आणि सगळ्याच प्रकारची व्यवस्था मी केली, मी धम्माचा दायात उत्तरदायित्व मला प्राप्त होऊ शकतं का? मोगलीपुत्र तिस्स म्हटले की तुम्हाला उत्तरदायित्व प्राप्त होऊ शकणार नाही जोपर्यंत तुमच्या घरातून कोणी भिक्षू किंवा भिक्षुणी होत नाही तोपर्यंत. जवळच बसलेला राजा अशोकांचा मुलगा महेंद्र जो विवाहित होता तो असं म्हटलं की जर तुम्ही धम्मदायात होणार असाल तर मी भिक्खू बनायला तयार आहे. संघमित्रा ही सम्राट अशोकांची मुलगी ती पण विवाहित होती, ती पण असं म्हटली जर खरंच तुम्ही धम्माचे दायात होऊ शकता तर आम्ही दीक्षा ग्रहण करायला तयार आहे. तिने पण भिक्षूंची दीक्षा घेतली, महेंद्रांनी पण भिक्खूची दीक्षा घेतली आणि महेंद्र हे श्रीलंकेमध्ये धम्म प्रचारासाठी. त्यातला एक भिक्षू जो महाराष्ट्रामध्ये आला त्याचं नाव होतं महाधम्मरखित. सम्राट अशोकाच्या धम्म प्रचारार्थ जे भिक्षू आले तर महाराष्ट्रामध्ये जो भिक्षू आला त्याचं नाव होतं महाधम्मरखित. महाधम्मरखित हा कार्ला लेणी जी आहे तिथल्या शिलालेखांमध्ये महाधम्मरखितचं नाव आहे. सांगण्याचं तात्पर्य महाराष्ट्रामध्ये धम्म वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महाधम्मरखित त्यांनी केलं आणि महाधम्मरखित हे सम्राट अशोकांनी पाठवलेला धम्माचा मेसेंजर होता. असे मेसेंजर हे जगामध्ये सगळीकडे गेले अगदी तुर्कस्तान नव्हे तर अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत बौद्ध धम्म पोचला होता सम्राट अशोकांच्या काळामध्ये. इतकंच नाही तर बॅक्ट्रियाचा राजा, ग्रीक देशातला राजा, राजा मिनाइंडर, ज्याला आपण राजा मिलिंद असं म्हणतो, हा मिलिंद देखील प्रभावित झाला आणि त्याने देखील बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली होती. त्याचं पुस्तक आहे मिलिंद पय्यो, मिलिंद प्रश्न म्हणून आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच की अशोका विजयादशमीच्या दिवशी हे सम्राट अशोकांनी आपले मेसेंजर सगळीकडे पाठवले, धम्म गतिमान केला, धम्मचक्र हे अधिक गतिमान प्रवर्तित केलं आणि तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून तो बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम दीक्षा घेण्याचं जे ठरवलं होतं ते मुंबईच्या रेड क्रॉस मैदानावरती ठरवलं आणि त्या ठिकाणी दीक्षेची पूर्ण तयारी झाली असताना बाबासाहेबांनी तिथली दीक्षा समारंभ हा कॅन्सल केला आणि नागपूर हे ठिकाण निवडलं. कारण नागपूर या ठिकाणी सगळे नागवंशीय लोक होती आणि नागवंशीय लोकांमध्ये जाऊन नागपूर हे त्यांचं प्राचीन शहर होतं आणि म्हणून त्या ठिकाणी दीक्षा घेण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं आणि दिवस निवडला अशोका विजयादशमी. कारण अशोकाने त्याच वेळेस धम्म प्रवर्तन केलं होतं त्याच दिवशी बाबासाहेबांनी केलं आणि ती तारीख 14 ऑक्टोंबर होती. म्हणून 14 ऑक्टोंबरला इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे महत्त्व आहे. परंतु जर आपण बौद्ध धम्माच्या चंद्राच्या कॅलेंडरच्या प्रमाणे पाहिलं तर सम्राट अशोकांच्या या दशमी, ज्याला आपण दशमी असं म्हणतो, या अशोका विजयादशमीला हे अत्यंत जास्त महत्त्व आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी ते ठिकाण आणि ती वेळ आणि त्या प्रकारचा तो जो प्रसंग होता, ती जी वेळ होती ती त्यांनी मिळवली किंवा ती निवडली होती. म्हणून आपण देखील आजचा दिवस हा त्याच दृष्टिकोनातून साजरा करायचा असतो, त्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये धम्माची वाढ करायची असते, एक सिंहावलोकन करायचं असतं आपलं की आत्तापर्यंत आपण 67 वर्षामध्ये धम्माची वाढ आपल्या जीवनात करू शकलो का नाही करू शकलो. 67 वर्षाच्या नंतर आपलं जे भवितव्य असणार आहे आपल्या येणाऱ्या पिढीचं ते कोणत्या प्रकारचं असणार आहे, कशा प्रकारचं असणार आहे, याची कधी आपण स्वतःला विचारणा करणे किंवा त्याचं एक प्रकारचं अवलोकन करणे हे खूप गरजेचं आहे. असं अवलोकन न केल्यामुळे आज आपण समाजामध्ये पाहतो की धम्माच्या प्रती लोकांची अभिरुची कमी झालेली, धम्माच्या प्रती लोकांना इतकी भावना राहिलेली नाही आहे. त्याचं कारण आहे की लोकं वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह मानत आहे, लोकं वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह निर्माण करत आहे आणि अशा विचार प्रवाहामुळे समाज जो आहे तो संघटित होण्यापासून विचलित होतो. समाजाचं संघटन आज कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतं. मी जवळजवळ सकाळपासून 9 कार्यक्रम करतो. मी पुणे शहरामध्ये, पुणे शहरापासून तर देहरोडपर्यंत मी सकाळपासून प्रवास करतो आहे. बरेच ठिकाणची विहारं मला बंद दिसत आहे. बरेच ठिकाणच्या विहारांमध्ये 4 आणि 5च लोक जमलेले दिसत आहेत. अशी परिस्थिती आहे. सकाळी मी मोहम्मदवाडी जे हडपसरच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक बुद्धविहार पाहिलं. ते असं 2 मजली बुद्धविहार आहे पण तिथे लोकच नाही. ही भयानक वास्तविकता आहे आणि ही जी वास्तविकता आहे याचा आपण पहिल्यांदा स्वीकार केला पाहिजे, याचं आकलन केलं पाहिजे की अशी परिस्थिती का निर्माण होते, लोक एकमेकांमध्ये मिसळायला का तयार होत नाही, लोकांमध्ये बंधुता का निर्माण होत नाही, लोकांमध्ये मैत्री का निर्माण होत नाही, लोकांमध्ये एकमेकांच्या प्रती सौहार्द का निर्माण होत नाही. या गोष्टी ज्या बुद्ध धम्माने जगाला दिलेल्या आहे की मैत्री, करुणा, मुदिता आणि जीवनातील उपेक्षा, या सगळ्या गोष्टी बुद्ध धम्माचं एक प्रचंड मोठं योगदान आहे देण्यामध्ये, तर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये का निर्माण होत. कारण की सगळ्यांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे किंवा ज्यांनी घेतली नसती त्यांनी धम्मदीक्षा घेणे आवश्यक. सगळेच लोक त्रिसरण आणि पंचशील म्हणतात. कारण की म्हणणे सोपं आहे, त्याचं अनुसरण करणे अवघड आहे. आपण बुद्धांना अनुसरतो, अनुकरण नाही करत. अनुकरण वेगळी गोष्ट आहे, अनुसरण वेगळी गोष्ट आहे. अनुकरण म्हणजे दुसऱ्याची एक प्रकारे केलेली कॉफी आहे, एक नक्कल आहे, त्याला आपण अनुकरण म्हणू शकतो. अनुसरण जे तुमच्या अंतर्गत मनोअवस्थेतून तयार होतं त्याला अनुसरण म्हणतो. तुमच्या मनाला जेव्हा खरोखर वाटतं की बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धांचं शरणस्थान आणि या शरणस्थानाच्या प्रती मी माझा मार्ग विकसित करणार आहे, या मार्गाचा मी अवलंब करत आहे, या मार्गाचं मी अनुसरण करत आहे, याचा अर्थ असा आहे की बुद्ध ही मूर्तीत किंवा चित्रात किंवा कुठल्याही प्रकारच्या फोटोमध्ये नसून बुद्ध ही तुमच्या मनाची अशी उच्चतम अवस्था आहे, त्याला अनुसरण करण्याची प्रक्रिया असणार. तुम्ही बुद्ध आहात, तुम्हाला त्या बुद्ध अवस्थेमध्ये जायचं आहे, त्याला बुद्धं शरणं गच्छामि. तुमच्यातच धम्म आहे, त्या धम्माचं तुम्हाला अनुसरण करायचं आहे. याचा अर्थ भगवान बुद्धांनी सांगितलेला जो एक निसर्गाचा नियम आहे किंवा कायदा आहे त्याला आपल्याला जाणायचं आहे. काय बुद्धांनी सांगितले? बुद्धांनी सांगितले की प्रत्येक गोष्ट ही हेतूने निर्माण होते, हेतू नसेल ती गोष्ट निर्माणच होत नाही. जसं एखाद्या झाडाचं बीज जर जमिनीत लावलं आणि त्या जमिनीत लावलेल्या बीला तुम्ही पाणी टाकलं नाही, खत दिलं नाही, सूर्यप्रकाश जर त्याला मिळालं नाही तर त्या बीजचं कधी रोप होणार नाही किंवा वृक्ष होणार नाही. ते बी असंच त्या जमिनीवरती पडून पाहिजे. परंतु त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या तर त्याचं झाड होईल, त्याचा वृक्ष होईल. म्हणजे ते झाड जे आहे ते अनेक हेतूंवरती अवलंबून आहे, एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही. बुद्ध म्हणतात जेव्हा प्रत्येक गोष्ट ही अनेक हेतूंवरती अवलंबून असते त्यावेळेस त्या गोष्टीचं अस्तित्व नसतं. हा बुद्धांचा सिद्धांत आहे. बुद्धांचा सिद्धांत आहे कार्य कारण भाव. प्रत्येक कार्य, प्रत्येक कृती, प्रत्येक घटना घडण्याच्या पाठीमागे कारणं असतात आणि प्रत्येक कारणांच्या पाठीमागे येणारी कृती असते, ज्याला कॉज आणि इफेक्ट असं म्हटलं जातं, ज्याला इंटर इंडिपेंडंट असं म्हटलं जातं किंवा डिपेंडंट थेअरी असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हेतू आणि प्रत्यय म्हणजे कोणती गोष्ट तुमच्यामध्ये निर्माण झाली, ती का झाली, त्याचं कारण काय, हे जाणण्याची प्रक्रिया फक्त बुद्ध धम्मामध्ये. त्याला निसर्गाचा नियम म्हणा. या नियमाला जो व्यक्ती जाणतो तोच खऱ्या अर्थाने धम्म या प्रक्रियेला जाणतो. धम्म पुस्तकात नाही, धम्म प्रवचनातही नाही, धम्म आपल्या चर्चेमध्ये नाही, धम्म ही निसर्गाची प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेला जो व्यक्ती खऱ्या अर्थाने जाणतो त्याला तो सिद्ध करतो. सिद्धांत याचा अर्थ असा आहे जे अनुभूतीनंतर येतं त्याला सिद्धांत असं म्हणतात. त्याच्या अगोदर जे असतं त्याला हायपोथिसिस म्हणतात, गृहितक म्हणतात. गृहितक आपण खूप मांडतो परंतु सिद्धांत आपल्या जीवनामध्ये कधी निर्माण होऊ शकत नाही. आणि तो निर्माण का होऊ शकत नाही, कारण आपण त्या प्रक्रियेतच येत नाही. म्हणून धम्म एक अशी प्रक्रिया आहे की जी तुम्हाला सत्य आणि असत्य काय हे जाणण्यासाठी सातत्याने मदत करते. म्हणून धम्मम शरणं गच्छामि. बाबासाहेबांनी याची व्याख्या केली, धम्म म्हणजे नीती. नीती याचा अर्थ मॉरॅलिटी. नीती याचा अर्थ बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलं, सदाचरण. मी माझं जीवन सदाचरणाने युक्त अशा पद्धतीने व्यतीत करेन. मी प्रज्ञाशील आणि करुणा याची सांगड घालून माझं जीवन व्यतीत करेन. मी आर्याष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन. मी 10 पारमिता पाळेन. या 22 प्रतिज्ञांमध्ये धम्मदीक्षा घेत असताना बाबासाहेबांनी घेतलेल्या या सगळ्या सद्धम्माच्या स्वरूपातल्या प्रतिज्ञा, या प्रतिज्ञांची आपल्यात अभिवृद्धी झाली पाहिजे. परंतु या उलट आपल्याला समाजाचं चित्र पाहायला मिळतं. ज्या सुरुवातीला बाबासाहेबांनी प्रतिज्ञा घेतल्या, ज्या हिंदू धर्माला सोडून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्या प्रतिज्ञा एक प्रकारच्या अधम्माच्या स्वरूपातल्या प्रतिज्ञा आहेत. आणि त्या प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्या लोकांना ह्यासाठी घ्यायला लावल्या कारण की त्या काळातले जे आपल्या समाजाची जी परिस्थिती होती, जी त्या काळातली मानसिकता जी होती, ही मानसिकता म्हणजे बाबासाहेबांनी त्याची मांडणी करत असताना असं सांगितलं की गळ्यामध्ये लोढणं, जसं गायीच्या गळ्यात लोढणं असतं त्याच्यामुळे गायीला चालता नाही, तसं तुमच्या गळ्यात बुद्धधम्म हा लोढणं होऊ नये. म्हणजे लोक एकीकडून हिंदू धर्माचं अनुकरण करतील, दुसरीकडून दुसऱ्या ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करतील, आणि अशा परिस्थितीमध्ये बुद्ध धम्म म्हणून आपण स्वतःला सांगू तर आपलं जीवन जगणे अवघड होऊन जाईल. बाबासाहेब म्हटले असं चालणार नाही. तुमच्या बुद्धीला पटला तरच तुम्ही बुद्ध धम्म घ्या, तुमच्या बुद्धीला पटला नाही तर तुम्ही बुद्ध धम्म घेऊच नका. कारण की हे सगळं जे बाबासाहेबांचं विचार मंथन आहे हे सर्वसाधारण नाही आहे. 26 वर्षाचा कालावधी लोटला आहे. 26 वर्षामध्ये बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला बौद्ध धम्म घ्यायचा का नाही याचा, आणि 26 वर्षानंतर बाबासाहेबांनी स्वीकारला. 1935 साली बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, अस्पृश्य म्हणून आलो, ते माझ्या हातात नव्हतं, परंतु हिंदू म्हणून मी कदापि मरणार नाही, हे माझ्या हातात आहे, म्हणून मी आजपासून धर्मांतराची घोषणा करत आहे. आणि जर खरोखर आपल्याला मुक्ती हवी असेल, खरोखर आपल्याला स्वातंत्र्य हवे असेल, तर धर्मांतर करा. ही बाबासाहेबांनी 1935 साली केलेली येवला या ठिकाणी, नाशिक या ठिकाणची घोषणा आहे. परंतु ही घोषणा बाबासाहेबांनी का केली हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून ते विचार करत नव्हते. सुरुवातीला त्यांचे विचार होते इथल्या अस्पृश्य समाजाला त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, आणि अस्पृश्य जो हिंदू धर्माचा भाग आहे तर हिंदू धर्मामध्ये त्यांचं स्थान, याविषयी बाबासाहेबांचा लढा होता. त्यांची सामाजिक उन्नती, त्यांची आर्थिक उन्नती आणि त्यांची शैक्षणिक उन्नती ही व्हावी याकरिता बाबासाहेबांनी सुरुवातीला लढा उभारला. 1935 पर्यंत बाबासाहेब याच्यावरतीच काम करत होते. बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिले ते हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी लिहिले सुरुवातीचे 1935 पर्यंत. याच्यामध्ये त्यांचा MA प्रबंध होता कास्ट इन इंडिया, भारतातील जाती, त्यांची उत्पत्ती, त्यांचा फैलाव, त्यांचे रीतिरिवाज, त्यांचे चालीरीती आणि त्यांची पद्धती. ॲनिलेशन ऑफ कास्ट, जात भेद निर्मूलन, जातींचं निर्मूलन कसं करताय हे हिंदू धर्मात बाबासाहेब ज्यावेळेस अस्पृश्य म्हणून जीवन जगत होते तर इथे जात भेद निर्मूलन करण्याचे कार्यक्रम कशा पद्धतीने करता येईल हे बाबासाहेब सुचवतो. कारण की बाबासाहेबांच्या अगोदर पण जातनिर्मूलनच्या चळवळी होत्या. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल, प्रार्थना समाज जात निर्मूलनाचं काम करत होता. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज जात निर्मूलनाचं काम करत होता. आणि त्याच्यानंतर इथे विठ्ठलरामजी शिंदे नावाचे एक ज्याला महर्षी आपण म्हणतो ते पण अस्पृश्यता निवारण्याचं काम करत होते. बाबासाहेबांच्या अगोदर अस्पृश्यता निवारण्याचं काम करत होते. परंतु बाबासाहेबांचे त्यांच्यामध्ये फरक काय होता, बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने नवे विचार, आधुनिकतेचे विचार आणले त्या पद्धतीचे त्यांचे विचार नव्हते. त्यांच्या सुधारणा ज्या होत्या त्या सुधारणा वरवरच्या स्वरूपाच्या होत होत्या, वास्तविक सुधारणाच होत नव्हत्या. परंतु बाबासाहेबांचा प्रवेश हा एकदम या सगळ्या चळवळीत, संघर्षाच्या चळवळीत होत असताना बाबासाहेब सुरुवातीला आमदार म्हणून या चळवळीत उतरले. बऱ्याच लोकांना माहिती नसेल, बाबासाहेब मुंबई प्रांतामध्ये, बॉम्बे प्रांत ज्यावेळेस म्हणायचे त्या बॉम्बे प्रांतामध्ये सर्वप्रथम ब्रिटिशांनी त्यांना सिलेक्ट करून घेतलं आमदार म्हणून, आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन उभारलं, सत्याग्रह उभारलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी अनेक गोष्टी करायला सुरुवात केली. दुसरा सत्याग्रह केला तो नाशिकच्या काळाराम मंदिराचा. या नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांच्या सांगण्याहून नाही तर बाबासाहेबांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी तो उभारला होता. बाबासाहेब त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचं नेतृत्व केलं, परंतु सगळं काम दादासाहेब गायकवाडांनी केलं. पुण्यात पण एक सत्याग्रह झाला, त्याला पर्वतीचा सत्याग्रह म्हणतात, जो केला शिवराम जानबा कांबळे यांनी. आणि तो सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांच्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी त्याला होती आणि बाबासाहेब सांगतील त्या पद्धतीनेच त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की सुरुवातीचं बाबासाहेबांची चळवळ होती हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवण्याची, परंतु त्या काळामध्ये गांधींनी बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये केलेला विरोध, की अस्पृश्य म्हणजे इथले शेड्यूल कास्ट हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे तो तुम्ही काढू शकत नाही, त्याला आम्ही स्वतंत्र मतदारसंघ देणार, त्याला त्याच्यामध्ये हळूहळू बदल घडतील, सुधारणा होतील, समाज सुधारणा होईल, परंतु हिंदू धर्माचा तो अविभाज्य भाग आहे, तुम्हाला तुम्ही जसं म्हणतात तसं मिळू शकणार. म्हणजे गोलमेज परिषदेनंतर बाबासाहेबांनी मांडलेली इथल्या समग्र डिप्रेस वर्गाची बाजू ही तिथल्या ज्या रॅमसे मॅकडोनॉल्ड होता याने परिपूर्ण ऐकून इथल्या दोन समाजाला स्वतंत्र मतदारसंघ हा दिला होता, ज्यातून आपली राजकीय एक भूमिका घेऊन आपला सर्वांगीण विकास साध्य करता आला असता. एक मुस्लिमांना दिला आणि एक आपल्या म्हणजेच डिप्रेस, बाबासाहेब डिप्रेस क्लास असं म्हणतात, डिप्रेस क्लासच्या लोकांना दिला. याला विरोध गांधींचा आला आणि गांधी विरोध केल्यामुळे बाबासाहेबांवरती त्याचा एक मोठा दबाव तयार झाला आणि गांधींची त्यांची चर्चा झाली. त्या चर्चेत असं लक्षात आलं की त्यांना या लोकांमध्ये कोणती सुधारणा करायची नाही, फक्त वरवरचं काम ते करत आहे. त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की या ठिकाणी हिंदू धर्मात राहून काय फायदा, हिंदू धर्मामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचं स्वातंत्र्य मिळू शकत नाही, आपल्यावरती गुलामगिरीच लागली जाईल. आणि मग बाबासाहेबांनी येवला या ठिकाणी घोषणा केली आणि मुंबई इलाका या ठिकाणी पहिलं आपलं भाषण केलं आणि महार परिषद त्या ठिकाणी भरवलेली होती. या महार परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मुक्ती कोण पती, मुक्तीचा मार्ग कोणता याविषयी भाषण दिलं आणि या भाषणामध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या की आपल्याला धर्मांतर करावं लागेल, कारण की आपल्याला स्वातंत्र्य हवं असेल तर आपल्याला धर्मांतर करावं लागेल. जसं भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य हवं तसं आपल्यालाही स्वातंत्र्य हवंय. जसं प्रत्येक व्यक्तीला आपले हक्क आणि अधिकार हवे ते प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. धर्मांतराची चळवळ बाबासाहेबांनी उभी आणि ही उभी केल्यानंतर बाबासाहेबांनी सर्वप्रथमचं काय केलं असेल तर संत चळवळीचा अभ्यास केला. संत चळवळ जी होती, संतांची चळवळ, याचे दाखले पण बाबासाहेबांनी दिले. ज्यावेळी संतांनी या ठिकाणी चळवळ केली, म्हणजे महाराष्ट्रातल्या संतांनी चळवळ केली, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची राजकीय क्रांती झाली. गुरु नानक यांनी ज्यावेळेस धार्मिक क्रांती केली त्याच्यानंतरच गुरु नानकांचे जे त्या काळातले जे राजे लोक होते त्यांची एक प्रकारची राजकीय आणि सामाजिक क्रांती. चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांच्या अगोदर भगवान बुद्धांची धर्मक्रांती झाली, त्याच्यानंतर त्यांची राजकीय क्रांती. बाबासाहेबांनी या प्रकारचे दाखले दिले आणि बाबासाहेबांनी अभ्यास करायला सुरुवात केली. बाबासाहेबांना प्रभावित होऊन एक वर्धा जिल्ह्यातील स्वामी जे गांधीवादी होते परंतु नंतर बाबासाहेबांच्या विचारांना प्रभावित होते, त्यांनी सर्व अंधश्रद्धा वगैरे सोडून दिल्या आणि त्यांनी धर्मांतराचा निर्णय बाबासाहेबांच्या सोबत घेतला. त्यांचा जेवढा समुदाय होता सर्व समुदाय बाबासाहेबांच्या सोबत आला. बाबासाहेब दक्षिण भारतामध्ये गेले. दक्षिण भारतामध्ये त्यांनी एस राजा यांना ते भेटले, आपण धर्मांतर करणार आहे असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारे राय यांना ते भेटले, जे की अयोध्येदास नावाचे बौद्ध धर्माची चळवळ करणारे दक्षिण भारतामध्ये एक मोठे विचारवंत होऊन गेले, ज्यांनी धर्मांतर केलं होतं अगोदरच. अयोध्येदास यांच्या स्थानलीमध्ये तयार झालेले एक फार मोठे लेखक होते, ज्याचं पुस्तकाचं पब्लिकेशन बाबासाहेबांनी केलं होतं, म्हणजे रिप्रिंट केलं होतं. त्याचं नाव होतं पी लक्ष्मी नरसू. बाबासाहेबांनी त्या काळात समाजाला सांगितलं पी लक्ष्मी नरसूंची पुस्तकं वाचा. त्यांनी बुद्धांबाची मांडणी सामाजिक पद्धतीने केली. पी लक्ष्मी नरसू आणि त्यांचे सहकारी यांना बाबासाहेब भेटले, त्यांना सांगितलं की मी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे, तुम्ही सगळे मुंबईला या आणि मला सहकार्य करा. आपल्या सगळ्यांना परिचित असेल धर्मानंद कोसुंबी हे बाबासाहेबांना भेटले. परळ या ठिकाणी बहुजन बुद्ध विहार असे एक विहाराची निर्मिती करण्याचं काम बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक करत होते. बाबासाहेबांना धर्मानंद कोसुंबी भेटले आणि धर्मानंद कोसुंबी यांना बाबासाहेबांनी आपण धर्मांतर करण्यास सांगितलं. धर्मानंद कोसुंबी यांनी ऑलरेडी धर्मांतर केलं होतं. त्यांनी ही बातमी गांधींना जाऊन सांगितली. गांधींनी बाबासाहेब आंबेडकर बहुजन बुद्धविहाराची निर्मिती करण्यासाठी असा फंड गोळा करत आहे, तर गांधींनी त्या ठिकाणी धर्मानंद कोसुंबींनाच म्हटले की तूच ते काम कर आणि त्यांनाच जमनालाल बिर्ला करून 15,500 रुपयाचा धनादेश त्या काळामध्ये होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेनंतर बाबासाहेबांचे अनेक सहकारी त्यांच्याकडून कमी झाले. त्यातले पहिले सहकारी होते सीताराम शिरतरकर, जे चर्मकार समाजाचे होते आणि कर्मवीर भाऊराव पाटलाचे शिष्य होते. बाळासाहेब देवरुखकर हे पण चर्मकार समाजाचे होते आणि हे दोघं चळवळीत सक्रिय होते आणि हे दोघंही बाबासाहेबांना सोडून होते. तरी बाबासाहेब खचले नाही. बाबासाहेबांनी ज्या अनेक परिषदा घेतल्या त्या परिषदेमध्ये धर्मांतराच्या घोषणा केला. गांधींनी आणि सावरकरांनी बाबासाहेबांवर टीका केली. ते म्हटले की अस्पृश्य समुदायाला जो अजाणत आहे या अजाणत्या समूहाला डॉक्टर आंबेडकर कुठेही घेऊन जात आहेत. अशा पद्धतीची टीका त्या काळात करण्यात आल्या सावरकरांकडून, गांधींकडून आणि डॉक्टर मुंजे जे हिंदू महासभेचे अध्यक्ष त्यांच्याकडून. डॉक्टर मुंजे बाबासाहेबांना येऊन भेटले, म्हटले की तुम्ही जर शीख धर्म घेणार असेल तर हिंदू महासभा तुम्हाला पाठिंबा देईल, पण जर तुम्ही मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म घेणार असाल तर हिंदू महासभा तुम्हाला विरोध करेल. कारण की बाबासाहेबांचा पहिला विचार जो होता हा शीख धर्म स्वीकारण्याचा होता. शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी 16 लोकांना बाबासाहेबांनी अमृतसरला पाठवलं होतं, सुवर्ण मंदिरात. त्या 16 लोकांमध्ये बाबासाहेबांचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर, यशवंतराव आंबेडकर होते, त्यांचा पुतण्या मुकुंदराव आंबेडकर पण होते आणि बाकी इतर सहकारी होते. त्यातल्या 4 सहकाऱ्यांनी शीख धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी त्यांचं स्वागत केलं. परंतु त्याच दरम्यान तळेगाव दाभाडे या ठिकाणी दत्तबगा एकवण नावाचे गृहस्थ होते, जे बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. जेव्हा कधी बाबासाहेब तळेगाव या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावरती यायचे, दत्तबगा एकवण त्यांच्या सेवेला नेहमी असायचे. दत्तबगा एकवण यांनी 1954 साली बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बाबासाहेबांनी त्यांचं स्वागत प्रबुद्ध भारत या पत्रिकेतून केलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा शीख धर्माकडे वळले होते, परंतु डॉक्टर मुंजेंचं म्हणणं ऐकल्यानंतर बाबासाहेबांनी त्याच्यावरती विचार केला की डॉक्टर मुंजे शीख धर्मांतर केल्यावरती पाठिंबा का देतो. कारण शीख धर्माला हिंदू धर्माचाच एक अविभाज्य भाग मानला जातो आणि बाबासाहेब त्यांना असं म्हटले की मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्मामध्ये आम्हाला आर्थिक उन्नती करता येऊ शकते शीख धर्मापेक्षा, म्हणून आम्ही एकतर मुस्लिम किंवा एकतर ख्रिश्चन धर्म स्वीकारू असं डॉक्टर मुंजे यांना सांगितलं. मुंजेंनी याला विरोध केला. शीख धर्माची जातीयता आहे, म्हणजे पंजाबमध्ये जर तुम्ही गेला तर शीख धर्मात पण जातीयता आहे हे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. ही जातीयता पहिली मोडीत काढा तर आम्ही या धर्माचा विचार करू. यावरून शीख समितीचं आणि बाबासाहेबांचं वादविवाद झाले. बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा निर्णय सोडून दिला. यानंतर बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म या दोन्ही धर्म स्वीकारण्याचा निर्णय सोडून दिला आणि पूर्ण आपलं कॉन्सन्ट्रेशन बौद्ध धर्माच्या अभ्यासावर दिलं. बौद्ध धर्माचा इतका प्रचंड अभ्यास बाबासाहेबांनी केला की बौद्ध धर्मामध्ये पाली भाषा आणि या पाली भाषेतून समग्र लिटरेचर, या लिटरेचरमध्ये या पाली त्रिपिटकामध्ये त्यांनी बुद्धांची सामाजिक बाजू जी आहे ही सामाजिक बाजू सर्वप्रथम शोधून काढली. कारण की आत्तापर्यंत बौद्ध धम्माची मांडणी जी झाली होती ती एक व्यक्तीला ज्ञान प्राप्ती करण्यासाठी त्यांनी कशा अशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे अशा पद्धतीची होती. म्हणजे बौद्ध धम्माची मांडणी यापूर्वी राहुल सांकृत्यायन यांनी केली किंवा धर्मानंद कोसुंबी यांनी केली सयाजीराव गायकवाड यांनी पण केली, परंतु त्यांना लोक इतकी प्रभावित नाही झाले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची मांडणी ही सामाजिक स्तरतेवरती आली आणि सामाजिक स्तरावरती आणून बाबासाहेबांनी त्याला एक वेगळं डायमेन्शन दिलं, वेगळं रिफॉर्मेशन आणण्याचा प्रयत्न केला आणि बुद्ध धम्म हा कसा या भारतामध्ये प्राचीन धम्म जो की माणसाच्या सर्वांगीण प्रगतीला कसा कारणीभूत ठरतो याचं बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने बुद्ध आणि धम्मा काउंटर अँड रिकाउंटर रेव्होल्युशन. त्याचप्रमाणे हु वेअर द शुद्रास हु वेअर द अनटचेबल्स असे जे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले की अस्पृश्य मूळचे कोण शूद्र कोण होते आणि काउंटर अँड रिकाउंटर रेव्होल्युशन क्रांती आणि प्रतिक्रांती कशा पद्धतीने घडते याच्यावरती बाबासाहेबांनी विस्तृत लेखन केलं. बुद्ध और कार्ल मार्क्स बुद्ध आणि कार्ल मार्क्स याविषयी त्यांनी केलेलं विवेचन या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात बुद्ध धम्माचं महत्त्व. आणि आपण हे पूर्वी बौद्ध होतो आपण पूर्वी राजे होतो आपण बौद्ध धम्माचं अनुकरण करत होतो म्हणून तो शूद्र झालो होतो आणि अवर्णामध्ये पण फेकून गेलो होतो या वर्ण सिस्टीमच्या बाहेर आपण गेलो होतो हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं. अस्पृश्यता कशी निर्माण झाली हे बाबासाहेबांनी हुवेअर अनटचेबल्स या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं. आणि हे सगळ्याची लिंक म्हणजे जर तुम्ही अगदी प्राचीन गावामध्ये जर गेलो आपण आपल्या खेडेगावात जर गेलो तर खेडेगावातही जिथे महार लोकांची वस्ती असते त्या वस्तीला काय म्हणतो त्या वस्तीला राजवाडा म्हणतात. नाही पूर्वी राजवाडा म्हणायचे आणि राजवाड्याच्या पहिली थोरलावाडा म्हणायचे थोरलावाडा म्हणायचे. हे का गावाची जी सिस्टीम जी होती या गावाच्या सिस्टीममध्ये या लोकांना राजाचं स्थान होतं. हे जर तुम्ही अस्पृश्य मूळचे कोण हा जो बाबासाहेबांचा ग्रंथ वाचला तर तुम्हाला त्यातून लक्षात तुम्हीच या देशाचे राजे होते तुम्हीच बौद्ध धम्माचं अनुकरण करत होते आणि तुम्हीच पुन्हा नव्याने बुद्ध धम्मामध्ये जात आहात बुद्ध धम्म स्वीकारता या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची मांडणी केली. जगामध्ये बुद्ध धम्माची जी संगीती भरली त्या संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित राहिले आणि त्या संगीतीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्स झाली. जसं पहिली बुद्ध धम्म संगीती दुसरी बुद्ध धम्म संगीती तशी सातवी बुद्ध धम्म संगीती झाली. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी उपस्थित राहून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने केला पाहिजे याविषयी त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं. बुद्धांनी आधुनिक काळामध्ये कार्ल मार्क्सची जी काही शिकवण तयार झाली होती त्याच्याविषयी भाष्य केलं आणि मी स्वतः बुद्ध धम्म स्वीकारत आहे तितक्या अनुयायांच्यासोबत हे तिथं त्यांनी सांगितलं आणि जगाचं लक्ष आकृष्ट केलं. तुम्हाला माहिती नाही की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर जगामध्ये त्याचे फार मोठे पडसाद उमटले. बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या शेवटी कोणत्या कोणत्या लेखकांनी त्याचा अभिप्राय दिलेला आहे जागतिक स्तरावरच्या याचं तुम्ही कधी वाचन केलं तर तुम्हाला लक्षात येईल किती मोठे मोठे विचारवंतांनी तिथे सांगितले की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारून फार मोठी क्रांती केली आणि ह्या क्रांतीची आज आपण खऱ्या अर्थाने आठवण करत या क्रांतीची आपण जोपासना करणे खूप आवश्यक आहे. आपल्यामध्ये धम्म रुजला पाहिजे धम्म प्रचार नाही धम्म रुजवणे ही काळाची गरज आहे आणि धम्म रुजवण्यासाठी सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि सातत्य नसेल तर कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. धम्म चर्चा ह्या आपण वारंवार केली पाहिजे धम्माचा अभ्यास हा सर्व स्तरावरती केला पाहिजे. नालंदा विश्वविद्यापीठ होतं या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये सगळ्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे. हा सगळ्या धर्माचा अभ्यास का करत असते की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही कुठे आहात. आज जगातले सगळे जे सायंटिस्ट होऊन गेले, मोठे वैज्ञानिक होऊन गेले, या सगळे वैज्ञानिक बौद्ध धर्म का आकृष्ट का झाले? मग या वैज्ञानिकीमध्ये सगळ्यात मोठा वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, हा बुद्ध धर्म का आकृष्ट झाला. त्याचप्रमाणे स्टीफन हॉपकिन्स आहे, त्याचं विज्ञान आज मानण्यात येतं, तो बुद्ध धर्म का आकृष्ट झाला. अनेक वैज्ञानिक लोक ही बुद्ध धर्माकडे आकृष्ट झाले, आर्किमिडीज आकृष्ट झाला, ज्याने फार मोठा विजेचा शोध लावला, विजेमधलं सगळ्यात मोठं इन्व्हेन्शन ज्यांनी घडून आणलं, ज्याचं नाव निकोला टेस्ला होतं. निकोला टेस्लाचे सिद्धांत अनेक लोकांना आजही कळले नाही, हे निकोला टेस्लासुद्धा बुद्ध धर्माकडे आकृष्ट झाला. इतकं मोठं सामर्थ्य हे बुद्ध धम्मामध्ये, हे सर्व शास्त्रज्ञ जे आकृष्ट व्हायचं कारण काय? कारण बुद्ध धम्मामध्ये तितकी गहनता ज्ञानाची प्रक्रिया आहे. पण आपण शील, समाधी, प्रज्ञा याची चर्चेच्या पलीकडे नाही, आपण प्रॅक्टिसमध्ये नाही. बुद्धिझम जसा सामाजिक आहे तसा तो व्यक्तिगत पण आहे. सामाजिक बाजू कोणती आहे? लोकांशी व्यवहार कसं करणं, एकमेकांशी कसं बोलणे. बुद्ध धम्म चालू होतो तो बोलण्यातून. प्रथम दोन लोक जमा झाल्यानंतर त्या दोन लोकांचा संवाद जो आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने एक वाक्य बोलणे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते वाक्य ऐकणे, हे जे कम्युनिकेशन आहे आणि याच्यातली जी अंडरस्टँडिंग आहे, ही पहिली डेव्हलप होणे खूप गरजेचं आहे. कारण की समाजाची वास्तविकता ही आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की अनेक लोक निंदा जास्त करतात, गॉसिपिंग जास्त करतात, अनेक लोक जे आहेत ते व्यर्थ जास्त बोलतात. परंतु निंदा, गॉसिपिंग आणि व्यर्थ बटणे आपण सोडून दिलं पाहिजे. आपण जे सत्य आहे ते सत्य बोलतो. सत्य म्हणजे काय? समोरचा व्यक्ती कोणत्या इंटेन्शननी बोलतो आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. बरं, तो चुकीचं वाक्य बोलतो पण त्याचा हेतू तो नाही आहे. एखादं वाक्य जर तुम्हाला रागवून बोलतो पण त्याचा हेतू तो नाही, त्याचा हेतू जो आहे हा प्रेमाचा असेल, मैत्रीचा असेल. हे अंडरस्टँडिंग जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत धम्म विकसित होतो. हे घरात पण विकसित झालं पाहिजे, हे बाहेर पण विकसित झालं. जेव्हा एखादा व्यक्ती शांत बसला आहे तर शांत बसण्याच्या पाठीमागे पण काहीतरी रिझन असतं, ते पण आपल्याला समजलं पाहिजे. ही एकमेकांना समजण्याची प्रक्रिया जी आहे, याला सायकोलॉजिकल रेव्होल्युशन म्हणतात, याला मानसशास्त्रीय क्रांती म्हणतात. आणि आज समाजामध्ये मानसिक क्रांतीची गरज आहे. आज समाजामध्ये बंधुता आणि मैत्री तेव्हाच येऊ शकते जेव्हा त्यांच्यात ही मानसिक क्रांती आहे. आणि ही मानसिक क्रांती करण्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्याची सुरुवात जसं संभाषणातून आहे, तशीच त्याची सुरुवात एकमेकांना समजून घेत असताना. आपण धम्म जो आहे, या धम्मामध्ये प्राणीहिंसा, चोरी, व्यभिचार, मादक पदार्थांचं सेवन या गोष्टी न करणे आणि चांगल्या गोष्टी मेंटेन करणे, बॅलन्स करणे याच्यावरती पण. कारण की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एक प्रकारची विकृती आपल्याला आजच्या नवीन पिढीमध्ये पाहायला मिळते. त्याचं कारण हे आहे की ते जास्त बोलत नाही, ते जास्त क्रिएटिव्ह नसतात, ते त्यांच्या विश्वामध्ये असतात. आणि म्हणून एकमेकांना, म्हणजे विहारात जरी तुम्ही जमलं ते एकमेकाशी चर्चा जी आहे ती चर्चा खूप महत्त्वाची आहे. परंतु आपल्याकडे पद्धती कशी आहे? आपल्याकडं एक व्यक्ती भाषण करतो, दुसरा व्यक्ती बोलतो, ऐकत असतो, म्हणजे अनेक समुदाय ऐकत असतो. जसं मी प्रवचन देतो आणि तुम्ही सगळे ऐकताय, पण याच्यात डिस्कशन नाही, चर्चेचे नवीन नवीन विषय आपल्याला माहिती असतात. अवश्य हे मास कम्युनिकेशन आहे, हे मासशी बोलणं आहे. पण व्यक्तिगत स्तरावरती जर तुम्ही बोलला तर व्यक्तिगत जीवन वेगळं आहे, व्यक्तिगत प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे सांगते. जर मी व्यक्तिगत स्तरावरती प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येक व्यक्तीचे प्रॉब्लेम वेगळे आपल्याला ऐकले येतील. सामाजिक स्तरावर विचारलं तर कोणी राजकीय सांगेल, कोणी सामाजिक सांगेल, कोणी आर्थिक सांगतील, कोणी धार्मिक सांगेल, कोणी शैक्षणिक सांगेल. सामाजिक स्तरावरती आपण सगळं काही बोलू शकतो, पण व्यक्तिगत स्तरावरती खूप अवघड असतं. आणि व्यक्तिगत स्तर आपलं गुप्त असतं, सिक्रेट असतं. व्यक्तिगत जीवन हे पहिलं आपण डेव्हलप केलं पाहिजे. आणि व्यक्तिगत जीवन डेव्हलप करण्यासाठी धम्म हा तुमच्या जीवनामध्ये सातत्याने कार्यान्वित झाला पाहिजे. धम्म ही तुमच्या जीवनाची उठताना, बसताना, चालताना, बोलताना, प्रत्येक गोष्ट करत असताना ही तुमची जागृती असली पाहिजे. आणि अशा प्रकारची जागृती एकदा निर्माण झाली तर तुमची जी अभिव्यक्ती असतील ती अभिव्यक्ती, तुमचं एक्सप्रेशन जे असेल ते एक्सप्रेशन हेच सौंदर्यपूर्ण असेल, आणि त्याच्यातूनच धम्माची नीतिमत्ता डेव्हलप होऊ शकते. पण धम्माची व्याख्या करताना बाबासाहेब असं म्हणतात की दोन व्यक्ती एकत्र आले तर धम्म तयार होतो, नीती तयार होते. एकमेकांशी कसं वागतो हे त्याच्यावर जेवलं, पण एकमेकांशी या पद्धतीने जर वर्तणूक ठेवली, वागणं ठेवलं, बोलणं ठेवलं, यातून समाज अधिक प्रगत होऊ शकेल आणि आपलं जीवन हे अधिक संयमित होऊ शकेल. आपलं जीवन हे अधिक समाधीच्या मार्गासाठी कारणीभूत ठरू शकेल, किंवा समाधीचा मार्ग ज्याच्यामध्ये आर्याष्टांगिक मार्ग आणि आर्याष्टांगिक मार्गाचं पालन मी करेल अशी प्रतिज्ञा ज्यावेळेस आपण करतो तर आर्याष्टांगिक मार्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. त्या आर्याष्टांगिक मार्गामध्ये शील आहे, त्या आर्याष्टांगिक मार्गामध्ये समाधी पण आहे, आणि त्या आर्याष्टांगिक मार्गामध्ये प्रज्ञा अवस्था पण आहे. प्रज्ञा अवस्था म्हणजे काय? प्रज्ञा अवस्था म्हणजे पुस्तकातून मिळवलेलं ज्ञान नाही. म्हणजे आता आपण पाहतो की खूप लोक आहेत ती पुस्तकं वाचतात आणि त्याच्यातून माहिती मिळते, ज्ञान नाही मिळत. माहितीचा आपण उपयोग ज्ञानप्राप्तीसाठी करू शकतो. माहितीचा उपयोग हा आपण इतर लोकांना या धम्मामध्ये विकसित करण्यासाठी करू शकतो, पण आपलं ते ज्ञान नाही. आपली ती ज्याला आपण रिअल इंटेलेक्ट म्हणतो, स्वयंबुद्धी म्हणतो, ती स्वयंबुद्धी ती नाही आहे. ती वाचलेलं ज्ञान आहे, ऐकलेलं ज्ञान आहे, परंतु वास्तविक आपली ती अनुभूती नाही, म्हणून ती आपली प्रज्ञा नाही. प्रज्ञा ही प्रत्येक व्यक्तीच्या अनुभूतीतून आलेली घटना आहे, गोष्ट आहे. प्रज्ञा ही ग्रोविंग प्रोसेस आहे. प्रज्ञेमध्येच करुणा आहे. प्रज्ञान करुणा वेगळं नाही आहे. प्रज्ञा ज्याला प्राप्त होते, प्रज्ञा ज्याची अवस्था बनली जाते, तोच व्यक्ती करुणेने बोलू शकतो, वागू शकतो, त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने करुणा तयार होत असते. ही एकच ऊर्जा आहे जी तुमच्यामध्ये समाविष्ट आहे. याचा ग्रोथ करायचा असतो, याची वाढ करायची असते. आणि याची वाढ कशी होऊ शकते तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, विहारामध्ये जेव्हा आपण एकत्र येऊ त्या त्यावेळेस तुम्ही जसं आपण वंदना करतो, घरातलं वातावरण तयार करतो, विहाराचं वातावरण तयार करतो, तसं आपण आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत स्तरावरती ध्यान करणे, समाधी मार्गाचा अवलंब करणे खूप आवश्यक. समाधी मार्गातून हळूहळू तुमच्या ज्ञानाची आणि तुमच्या प्रज्ञा अवस्थेची खऱ्या अर्थाने विकासाची प्रक्रिया होते. तुम्हाला अनुभूती येते, अनुभूतीनंतर तुमच्याकडून ती गोष्ट कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अनुभूतीवरती थांबायचं नसतं, अनुभव येतो आणि जातो, परंतु त्याच्यामध्ये आपला ग्रोथ करणे, आपला विकास करणे खूप आवश्यक असतं. तर खऱ्या अर्थाने आपण भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या प्रतिज्ञेचं आपण खऱ्या अर्थाने पालन करू शकतो. अन्यथा आजची पिढी तुम्ही पाहिलेली आहे. आज सोशल मीडियावरती मी पाहतो कोणी लोकं गणपतीच्या शुभेच्छा देते, कोणी लोकं नवरात्रीच्या शुभेच्छा देते. आज लोकांना एवढा सामाजिक जी भीती असते ती भीती राहिलेली नाही. आज सर्रास लोकं जत्रा करतात, यात्रा करतात आणि त्याचे फोटो सोशल मीडियावरती टाकतात. आज सर्रास लोकं दांडिया खेळतात, नवरात्र करतात, त्याचे फोटो ते सोशल मीडियावरती टाकतात. आज सर्रास लोकं इतर गोष्टींचं पालन करतात, कोणी लोकं गणपती डायरेक्ट बसवतं आणि ते सोशल मीडियावरती टाकतात आणि त्या लोकांना त्याच्याप्रती काहीच वाटत नाही. तर या पद्धतीने लोकांना कोणतीही सामाजिक भीती राहिली नाही आणि सामाजिक भीती राहिली नसल्यामुळे बौद्ध धम्मावरती येणारे संकट आहे हा एक डिक्लाईन पोझिशन आहे बुद्धिझमची. यातून बुद्ध धम्म जो आहे ज्या ज्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धम्माची हानी कोणत्या कारणामुळे होती, कोणती कारणं आहे ज्याच्यामुळे धम्म हा डिक्लाईन पोझिशनमध्ये जातो, त्यातलं पहिलं कारण सांगितलं की लोक एकत्र न येणे, एकत्र न जमणे आणि एकत्र न जमून एकमेकांमध्ये चर्चा न करणे हे पहिलं कारण. दुसरं कारण हे आहे वयोवृद्ध लोकांना आदर न करणे, त्यांचा रिस्पेक्ट न करणे, त्यांचं न ऐकणे हे दुसरं कारण. तिसरं कारण आहे समाजामध्ये असे विचारवंत असे फिलॉसॉफर न घडणे हे तिसरं कारण आहे की जे धम्माची जागृती सगळ्या स्तरावरती करून देऊ शकतील अशा पद्धतीचे विद्वान लोक नसणे, असे बौद्ध भिक्षू न घडणे किंवा असे लोक न घडणे हे धम्माचं डिक्लाईन म्हणजे धम्म ऱ्हासाचे कारण आहे. या पद्धतीने धम्माचा ऱ्हास होऊ शकतो म्हणून जागृती खूप महत्त्वाची आहे. जागृतीची ज्योत ही अखंड तेवट ठेवा असं बाबासाहेब नानकचंद्रत्तूंना असं म्हणतात बाबासाहेब की माझ्या समाजाला मी इथपर्यंत आणू शकलो, हर रथ इथपर्यंत आणू शकलो, परंतु हा रथ पुढे नेऊ नाही शकले तरी चालेल, परंतु पाठीमागे हा रथ घेऊन जाता का. आज परिस्थिती जी पाहिली तर परिस्थिती खूप विदारक अशा स्वरूपाची आहे. लोक पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन अशा पद्धतीने लोकांचं जीवन चाललेलं आहे. या लोकांना बदलायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने जागृत होणे खूप आवश्यक आहे. कारण की धम्म हा अतिशय बाबासाहेबांनी अतिशय परिश्रम करून अतिशय अभ्यास करून एक बुद्धीची पराकाष्ठा खूप प्रचंड मेहनत करून हा धम्म आपल्याला दिला आणि आपल्यावरती जबाबदारी दिली. बाबासाहेब जास्त काळ जगले नाही धम्मदीक्षा दिल्यानंतर, म्हणजे कधी धम्मदीक्षा दिली की 14 ऑक्टोबर 1956 आणि बाबासाहेब गेले कधी 6 डिसेंबर 1956. किती दिवसाचा कालावधी घेतला? 2 महिन्याचा. या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या भारत बौद्धमय करायचं, या भारतामध्ये बुद्धांचे विचार सगळीकडे पोचवायचे, परंतु ते स्वप्न त्यांचं आजही तसं अपूर्ण आहे. या स्वप्नाला परिपूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे, आपले मतभेद आपण विसरले पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक मतभेद, कुणाचे मतभेद हे संघटनेमुळे, कुणाचे मतभेद हे राजकीय पार्ट्यांमुळे आहे, कुणाचे मतभेद हे एकमेकांचं पटत नाही म्हणून आहे, म्हणजे फार छोटी छोटी कारणं असतात. मी एका विहारामध्ये असं पाहिलं, एकाने नाव पुकारलं नाही सत्कारासाठी आणि हार दिला नाही म्हणून त्याला खूप राग आला आणि तेव्हापासून तो व्यक्ती 30 वर्ष त्या विहारात गेला नाही. अशी परिस्थिती आहे. आपले व्यक्तिगत इगो आपण बाजूला ठेवून आपण कार्य केलं पाहिजे. ही परिस्थिती समाजातच अशा भाग नाही, कुटुंबात पण आहे की लहान भावांनी मोठ्या भावाला सांगितलं नाही मी गाडी घेतोय म्हणून लहान भाऊ या लहान भावाशी मोठा भाऊ बोलत नाही, अशी परिस्थिती आहे. किंवा एखादी गोष्ट घेतली आणि ती सांगितली नाही तर राग येतो आणि लोक बोलत नाही आणि किती दिवस नाही बोलत, 1 दिवस 2 दिवस नाही, 40 40 50 50 वर्ष बोलत नाही. अशी परिस्थिती समाजामध्ये हे व्यक्तिगत जे इगो आहे, अहंकार जे आहे, हे बाजूला ठेवून आपलीच सगळी लोकं आहेत, आपलीच सगळी माणसं आहेत, एकमेकांना समजून घेऊन आपण हे धम्म कार्य गतिमान केलं पाहिजे. ही गतिमान करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. हेच प्रवर्तन आहे. प्रवर्तन म्हणजे दुसरं काय? प्रवर्तन दिवस म्हणजे काय? प्रवर्तन याचा अर्थ गतिमान करणं. धम्मचक्र, चक्र कशाला म्हणतात? चक्र असतं निसर्गाचं, चक्र असतं वेळेचं. आपल्याला जे घड्याळ दिसतं ते स्ट्रेट दिसतं आहे, स्ट्रेट नाही आहे ते. आपला टाईम स्ट्रेट नाही आहे, हा फिरता टाईम. आपलं घड्याळ वर्तुळाकार आहे, आपला दिवस वर्तुळाकार आहे. 12 ते 6 ह्या दिवस आहे, 6 ते 12 हे रात्र आहे. दिवस आणि रात्र हे आपल्यातून निघून जातं. आपलं वय वाढलं, वय वाढण्यापेक्षा आपलं शरीरात बदलवतं. पृथ्वी सतभोवती फिरते आणि ती सतभोवती फिरताना दिवस आणि रात्रीची प्रक्रिया होते, त्याला 24 तास दिवस म्हणतो. दिवसांचा आठवडा केला आहे गणना, आठवड्याचा महिना केला आहे ही कालगणना आहे, आणि या महिन्याचे 365 दिवस केले. 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे. एक वर्ष कोणाचं आहे? पृथ्वीची फिरण्याची प्रक्रिया आहे. फिरते पृथ्वी स्वतःभोवती, फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. या प्रक्रियेला 365 दिवस लागतात आणि आपलं वय आपण त्याच्यात मोजतो. आपल्या वयाचा आणि त्याचा संबंध नाही. आपल्या वयाची रियालिटी वेगळी आहे, आपल्या शरीराची रियालिटी वेगळी आहे. शरीर बदलत चाललं आहे पण त्याची जाणीव नाही. डोक्याचे केस काळ्याचे पांढरे होत चालले आहेत. डोळ्याची दृष्टी ही चांगली जी आपल्याला आता पाहायला मिळते ती हळूहळू अंधुक आपल्याला दिसत आहे. जे शरीर चांगलं पळत होतं लहानपणी, कुठेही झाडावरती चढत होतं, कुठेही जात होतं, ते शरीर हळूहळू कमकुवत होत गेलं, त्याची ऊर्जा क्षीण होत गेली. ही रियालिटी आहे आणि ही रियालिटी आपण पाहत नाही. ह्यालाच धम्मचक्र म्हणतो. हा बदल आहे आणि हा बदल जोपर्यंत आपण स्वतः रिअलाइज करत नाही, रिअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे, याची अनुभूती आपण करत नाही, तोपर्यंत धम्म हा आपल्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून धम्माची प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये प्रचिती खूप आवश्यक आहे, आणि याची प्रचिती जितकी आपल्याला येईल तितकं आपण सुसंस्कृत होतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, दारिद्र्य नाशाने माणसाला सुख लाभतं असं नाही. आता कितीतरी लोक आपण पाहतो की त्यांची परिस्थिती ही सुधारलेली आहे. एक असा समाजाचा वर्ग तयार झालेला आहे जो खूप रिच आहे, खूप श्रीमंत आहे. म्हणजे 1956 पूर्वीची परिस्थिती, 1956 पण सोडा, तुम्ही 1960 पूर्वीची परिस्थिती पण गरिबीचीच होती. हळूहळू बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण घ्या, शिक्षण घ्या, खेडी सोडा, शहराकडे या, शहरात वस्ती करा, शिक्षण घ्या आणि त्याने तुमचा विकास साध्य करा. त्याच्यामुळे आपण शिकलो आणि ते शिकल्यामुळे बाबासाहेबांनी स्वतः मोठा एक आदर्श तयार करून ठेवला की इतकं उच्च विद्या विभूषित स्वतः बाबासाहेब आणि इतका मोठा आदर्श आहे त्यांचं, उच्च राहणी आणि उच्च विचार अशा पद्धतीची जीवन पद्धती आहे, ही लाईफस्टाईल त्यांची आहे. आज आपल्या समाजामध्ये देखील अनेक असे कुटुंब आहेत, अनेक असे परिवार आहेत जे उच्च संस्कृतीमध्ये जीवन जगतात, जे रॉयल म्हणून जीवन जगतात. परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभतच असत नाही. दारिद्र्य नष्ट झालं तर सुख मिळतच असत नाही. सुख लाभतं ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून उच्च संस्कृतीवरती अवलंबून. राहणीमान तुमचं कितीही उच्च असेल पण संस्कृती जर तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्हाला सुख लाभू शकणार नाही. आणि संस्कृती ही बाबासाहेबांनी आपल्याला दिली जी बुद्ध धम्माच्या रूपाने, जी विश्व संस्कृती म्हणून स्वीकारली गेलेली आहे. जगामध्ये बौद्ध धम्माची संस्कृती ही विश्व संस्कृती म्हणून स्वीकारलेली आहे. आणि ती संस्कृती फक्त अशी थांबलेली नाही आहे, त्याच्यामध्ये नवीन स्वरूपाचं डेव्हलपमेंट येतं, आधुनिक स्वरूपाची क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये तयार होते, सृजनता तयार होते, अशा पद्धतीची बौद्ध विश्व संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचा विकास हा आपण करणे गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलं की दारिद्र्य नाशाने सुख लाभतं असं नाही. सुख लाभतं ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून उच्च संस्कृतीवरती अवलंबून आहे. म्हणून दारिद्र्यनाश इतकंच आपली चळवळ नाही, दारिद्र्यनाशाच्या पलीकडे आपण पोचणे आवश्यक आहे. एक मार्क्सवादी विचारवंत आहे, त्याचं नाव आहे ग्रॅम्सी, ॲटोनियो ग्रॅम्सी. यांनी एक विचार मांडलेला आहे, हा विचार खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी असं सांगितलं की समाजामध्ये एक असा स्तर तयार होऊ शकतो की ज्याच्यामध्ये वकील, इंजिनियर, डॉक्टर, बिझनेसमॅन अशाच लोकांचा एक वर्ग तयार होऊ शकतो. अशा लोकांचा वर्ग हा मूळ समाजापासून वेगळा होतो. तो वर्ग या खालच्या वर्गाला, गरीब वर्गाला कमी समजतो. तो वर्ग याच्यामध्ये मिक्स होत नाही, आणि मिक्स झाला तर तो फक्त विचार सांगण्यासाठी एकत्र येतो, पण तो या गरीब वर्गात मिक्स होतो. गरीब वर्ग असं म्हणतो की आम्हाला जे कळलं आहे ते आम्ही त्याचं पालन करतो आणि आमच्यासाठी दुसरं कोणीच नाही, आम्ही कोणाला मानतच नाही. गरीब वर्गाची तुम्ही जर परिस्थिती जर पाहिली ती या स्वरूपाची आहे की आजच्या काळात कोणीच कोणाला मानत नाही, आणि ही मेंटॅलिटी आणि श्रीमंत वर्गाची बुद्धिमान वर्गाची मेंटॅलिटी ह्याच्यातच एक प्रकारचा क्लास बनला जातो. उच्च क्लास एक खालचा क्लास, याला सोशल हेजेमनी असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने हे समाजामध्ये तयार होतं म्हणून समाजाचा समग्र विकास होत नाही. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला समता प्रस्थापित करायला सांगितलं. 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा आहे, मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुणी उच्च आणि नीच अशा पद्धतीची विचारधारा बुद्ध धर्मामध्ये नाही. बुद्ध धर्मात समतेवरती आधारित आहे, परंतु समता ही प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये क्वालिटी आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या क्वालिटीमुळे त्याचा विकास करू शकतो, अशा पद्धतीचा विचार अशा पद्धतीची भावना असणे म्हणजे समता असते. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी वरचा नाही, कुणी खालचा नाही, सगळे समान आहे. अशा प्रकारची भावना ही आपल्यामध्ये निर्माण होणे म्हणजे समता आहे. म्हणून कोणत्याही पद्धतीने आपण एकमेकांमध्ये भेद करता का? कोणी असं म्हणता कामा नये की तुम्ही विदर्भातल्या, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या, तुम्ही अगदी पूर्व महाराष्ट्रातल्या, कोणी कोकणातल्या, अशा प्रकारचे प्रांतीय भेद करता का? सर्व लोक समान आहे, एकच आहे, नागवंशी आहे, बुद्धधर्मीय आहे. अशा भूमिकेत आपण वावरणे खूप गरजेचं आहे आणि एकमेकांना मदत करणे खूप गरजेचं आहे. एक जपानीज पुस्तक आहे, इकिगाई. या जपानीज पुस्तकामध्ये सांगितलं की समाजामध्ये एकत्र येत असताना समाजातील लोकांना प्रोत्साहन द्या, त्यांना मदत करा. म्हणून जपानीज लोक एकत्र येतात आणि वर्गणी काढतात, आणि जो कोणी कमकुवत व्यक्ती आहे, जर एखाद्याला एखादा उद्योग उभा करायचा आहे, एखाद्याला शिक्षण घ्यायचं आहे, एखाद्याला काय करायचं आहे, त्याला ते मदत करतात आणि त्याच्याकडून ती परतफेड पण करतात. इतकं सामंजस्य त्यांच्यामध्ये. अशा पद्धतीची सामंजस्यता जर आपल्यामध्ये तयार झाली तर खऱ्या अर्थाने बंधुता ठरते. अन्यथा फक्त एक बोलायचे शब्द आहे, वाक्य आहे, शब्द आहे, ह्याच्यापलीकडे काही नाही. भाषण वाचन हे केवळ शब्दांमध्ये अडकून ठेवायचं नसतं, तर जीवनाचा प्रॅक्टिकल भाग आपला बनला पाहिजे. परंतु हा कधी बनतो? जेव्हा आपण स्वतः विचार करायला लागतो तेव्हा तो बनतो. आणि स्वतःचे विचार हे कधी आपण दुसऱ्याला, म्हणजे दुसऱ्याच्या विचाराचं आपण अनुकरण करू शकत नाही, परंतु विचारातून जे विचार निर्माण झालेले असतात त्याच्यातून जे स्वतःचे विचार असतात ते विचार कायम आपल्यासोबत टिकतात, ते आपले असतात. या भूमिकेतून आपण राहिलं, आपण आपलं जीवन ठेवलं पाहिजे आणि धर्माची चळवळ ही खऱ्या अर्थाने आपण गतिमान केली पाहिजे. सर्व स्तरातून आपण गतिमान केले पाहिजे, कारण बुद्ध धर्माचं भवितव्य हे आपल्या हातात आहे, आत्ताच्या पिढीच्या हातात आहे. आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपली भावना यावरती ते अवलंबून आहे. म्हणून त्याची जोपासना करणं, आपल्या बुद्धविहाराची जोपासना करणे, बुद्धविहारामध्ये सातत्य ठेवणे, बुद्धविहारामध्ये सातत्याने येणे, बसणे, काहीतरी नाही करू, परंतु या बसा, एकमेकाशी चर्चा करा. कोणतीही चर्चा करा, त्यातून तुम्हाला चांगल्याच गोष्टी घडल्या जातील. या दृष्टिकोनातून समाजाचं एक खऱ्या अर्थाने एकोपा निर्माण करायचा असेल तर आपण एकमेकांशी बोलणे खूप आवश्यक आहे, आणि एकमेकांशी बोलत असताना एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, एकमेकांच्या समस्या दूर करणे आवश्यक आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असा समाज बनू शकेल आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होऊ शकेल. ही क्रांती सायकोलॉजिकल स्तरातून, ही क्रांती सोशल स्तरातून, ही क्रांती मानसिक स्तरातून म्हणत असताना सगळ्या स्तरातून ती होऊ शकते. कारण की आज आपण यशस्वी काय होत नाही त्याचं कारण आपण मानसिक स्तरावरती विकाराने ग्रस्त आहोत, आणि विकाराने ग्रस्त समाज ही नवनिर्मिती करू शकत नाही. या विकारातून, ग्रस्त समाजातून आपल्याला बाहेर येणे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्यात असणारे जे दोष आहे, जे असंख्य आहे, ते काढून टाकणे खूप आवश्यक आहे. एक बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माच्या शेवटी एक प्रतिज्ञा लिहिलेली आहे, प्रतिज्ञा आपण करूया. आहेत दोष असंख्य आपणा, आपणामध्ये असंख्य दोष आहे, ते संपूर्ण काढून टाकण्याचे प्रतिज्ञा आपण करूया. की भगवान बुद्धांचा मार्ग अगाध आहे, अथांग आहे, त्याचं आकलन समग्रपणे करायचं. आणि प्रतिज्ञा आपण करूया, बुद्ध धम्म जो आहे त्या बुद्ध धम्माची जोपासना सामूहिकरित्याने करण्याची, ही आपण खऱ्या अर्थाने हा संकल्प केला पाहिजे. आणि या संकल्पातून आपण आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपण येणाऱ्या पिढीला एक नवी दिशा देऊ शकतो. प्रत्येक विहारात, प्रत्येक समाजात, प्रत्येक संघटनेमध्ये त्याचे उद्दिष्ट लक्षात घेतली तर ती उद्दिष्ट हीच असतात, फक्त एकमेकांच्या याच्यामध्ये ती विसरून जातात, तर त्याचा विसर पडतं का म्हणून चांगल्या उद्दिष्टावर काम करणे गरजेचं आहे. इतकंच या निमित्ताने सांगतो. आणि अशोक विजयादशमी आणि 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन याच्या मी आपल्या सर्वांना लाखो असंख्य शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आयु वन्न सुख बल स्वास्थ्य या धम्माची निर्मिती हो, आणि सगळ्यांचं जीवन या बुद्ध धम्मामध्ये अधिक विकसित हो, सगळ्यांना बुद्धत्व अवस्था प्राप्त हो, ही मंगलकामना हा मंगलाशीर्वाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.
Oh, oh.